ग्रंथ उपदेश रामायण महाभारत आणि भगवद्गीता हे तीन ग्रंथ आहेत. जे बालपणी वाचण्यासाठी आहेत, मध्यम वयात मोजण्यासाठी आहेत आणि उतरत्या वयात अथवा म्हातारपणात उमजण्यासाठी आहेत. उमजणे म्हणजे आंतरिक अनुभव. आंतरिक अनुभवण्यासाठी आहेत. आंतरिक अनुभवणे स्वतःच्या शांत चित्तात पूर्णतः समावणे. हे ज्ञान शरीर मन आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि स्वतःच्या शांततेत स्वतःच्या मनःशांततेत उमजण्यासाठी उमजण्यासारखे आहे.